मी पोचलोय बेळगावला, ऐकत तू आज माझी कहाणी। तर परवा दिवशी रात्री नितीन चाचू आणि जया चाची धारवाडला निघाला चालले। धारवाडला कशाला म्हणतोस? धारवाडला त्या कारणासाठी नाही, दुसऱ्या एक त्यांचं वैयक्तिक काम होतं। धारवाडला सहसा लोक म्याड झाले की जात असतात। तिथं बेळगाव नाक्याला एक हॉस्पिटल आहे, मेंटल हॉस्पिटल। तिथं जाऊन मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती होतात आणि आपलं ट्रीटमेंट घेत असतात। पण जाऊ दे, नितीन चाचू त्या कामासाठी गेलेला नव्हता, चालला नव्हता। तर चालला होता तेवढ्यात निश्चय पप्पा पप्पा नानू बरतेनी नानू बरतेनी म्हणा लागला। नानू बरतेनी म्हणजे मी पण येतो मी पण येतो। तर यदक बरतीयो यदक बरतीयो का येतोस रे? नना ग कॉलेज ग होगो देती अली होराग कॉलेज कडिंद होगी अली होराग होगी नन पुस्तक तोगण बरोद येते नडी पा म्हणून मोठे काकाचा थोरला बंधू नितीन चाचू घेऊन गेला गाडीमध्ये। धारवाडमधलं आपलं काम संपून पुढं भूम रेड्डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग BVB नाही का सुधामूर्ती आजी पास झाले पण त्याच कॉलेजमधून। नारायणमूर्तीची बायको रे, इन्फोसिस फाउंडेशनची मालकीण। तर त्या कॉलेजला गेले वा ऐन दुपारी 12 वाजता। गेट सगळे बंद होते। कंपाऊंडच्या मेन बिल्डिंगच्या मागच्या बाजूला हॉस्टेल आहे। हॉस्टेलला गेले, आपली रूमची चावी हॉस्टेलमधे रूमची चावी घेतला निश्चय आणि चालला चुरू चुरू। तिथं गेटवरती त्यांचे सेक्युरिटी अडवले, कशाला चाललास तो? म्हण निश्चय म्हणाला माझी पुस्तकं आहेत, मला पुस्तकं बेळगावला घेऊन जाऊन, आता कॉलेज लॉकडाऊनमुळं बंद असल्यामुळं माझी सगळी पुस्तकं पाहिजे वाचायला। तर सेक्युरिटी म्हटला अलाउड नाही आहे असं कोणाला पण जायचं। आम्हाला आदेश मिळाले मॅनेजमेंटकडून आत यायचं परवानगी नाही। निश्चय म्हणाला अहो असं नका करू, आमचं पुस्तकं दिले म्हणजे आम्हाला परीक्षेला अभ्यासासाठी तयारी करता येणार, सगळे आमचे पुस्तकं पडलेत। ते काय नाही विचारू नका, परमिशन नाही जाणार नाही। तर मोठ्या काकाचा मोठे बंधू तो पण रिक्वेस्ट करा, आम्ही बेळगावहून आलो आहे, गाडी नंबर बघा K22 आहे, तिथं वहिनी बसले तिथला। ते पण बाबा सेक्युरिटी काय ऐकायला तयार नाही। तर मग निश्चय म्हणाला ठीक आहे, मी आता तुम्ही काय पण करा, मी इथं बैठक मारून बसणार आहे, मी उपोषण करणार आहे, सत्याग्रह करणार आहे। माझी पुस्तकं जर देत नसाल मी इथून हलणारच नाही। तिथं खाली फतकाल घालून कपडे वगैरे काढून गांधी आजोबा बसला होता की तसं सत्याग्रहाला तसं करून गप बसला मांडीपाय घालून। एक तास झालं, दोन तास झालं, तीन तास झालं, सेक्युरिटीला एवढ्या झाल्यानंतर काहीतरी दया आली। सेक्युरिटी म्हटला ठीक आहे तुझं रूम नंबर सांग। रूम नंबर कशाला पाहिजे? रूम नंबर सांग आणि तुझी चावी दे मला आणि तुझी पुस्तकं आणून देतो। तर निश्चय बसला आहे गेटवरती, हॉस्टेल आहे 50 मीटरच्या अंतरावरती, तिसऱ्या मजल्यावरती, याची खोली बा 301, पहिल्या मजल्यात 100 असते, दुसऱ्या मजल्यात 200 असते, तिसऱ्या मजल्यात 301। तर एका मल्लप्पा नावाच्या अटेंडंटला बोलवलं, ए मल्लप्पा ये रे इकडं। मल्लप्पा या करे येन रे म्हणून आला। इथं चावी तगो मत रूम नंबर 301 हो गो येऊन त्याला पुस्तकं कोडू। निश्चय म्हणाला ह्याला माझी सगळी पुस्तकं कसं समजणार? प्रॉब्लेम नाही, तुझा मोबाईल नंबर दे ह्याला, तिथं जाईल तो व्हॉट्सॲपवरती व्हिडिओ कॉल करेल. मग सेक्युरिटी गार्डने मोठ्याने सांगितल्यानंतर गप्प झाला. मग तो मल्लप्पा गेला आणि उघडला. खोलीमध्ये सगळ्या धूळ, धूस, कोळी, स्पायडरमॅन, बॅटमॅन सगळे बसले होते. एक दोन कबूतरे अंडी घातले होते, त्यांचे पिल्लं पण फडाफडा फडफडफड उडत होते. तर खोकला खोकला पाप तो मल्लप्पा फोन केला. पुस्तकांचे अस्ताव्यस्त पडले होते बा. निश्चयची खोली बघितलं तर सगळे पुस्तकं, ढीग, नोटबुक, पेन, गादीवरती चप्पल, अंडर पॅन्ट वाळत घातलेली उलटं करून मच्छरदाणीच्या टोकावर, नाना तर बकेट उलटं झालं होतं. काय विचारू नकोस, तर मॅगीचं ताटली पटलं होतं आणि सगळं झालं होतं बाबा. मग एक पुस्तक, दोन पुस्तक, व्हिडिओ कॉल करून पहिला सिग्नल आलं नाही, दुसऱ्यांदा पण सिग्नल आलं नाही, शेवटी कसं बसा आलं, सगळे पुस्तकं मिळाले. मल्लप्पा खाली घेऊन आला. घेऊन आल्यानंतर निश्चयला दिला. निश्चयचं तोंड एकदम फुललं बाबा. मग नंतर दुःख पण वाटलं, आता मी पुस्तकं आणलं तर मला अभ्यास करायला लागणार की. तर मोठे काकाचा थोरल्या बंधू निश्चित नितीन चाचू म्हणाला, आपल्या डिक्कीमधलं एक उंदाचं पाकिट दिला स्वीटचं, दोन पाकिटं काढला, एक पाकिट त्या सेक्युरिटीला दिला आणि दुसरं पाकिट त्या मल्लप्पाला दिला. ते म्हणाला, तुम्ही सगळे सेक्युरिटी म्हणून एक एक चमचा खावा. आणि मल्लप्पा म्हणाला, तुझ्या घरी जा, तुझ्या बायकांना पोरांना त्यांच्या बायकांना पोरांना सगळे खायला द्या आणि आनंदित राहा. एवढंच.